93.5 रेड एफएम वर
महाराष्ट्राचा एकच वादा रेड एफएमचा संग्राम दादा
मॉर्निंग नंबर 1 7 ते 11 लाइव फ्रॉम नाशिक
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर
मॉर्निंग नंबर 1 रुद्रा बरोबर संग्राम बोलतो महाराष्ट्र खुलतो
येस संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज आरजे संग्राम आणि संग्राम अवॉर्ड्स बद्दल बोलत असताना विनोदाच्या बाजूबद्दल बोलत असताना आणखीन एक महत्वाचा मुद्दा तू छेडला होता मराठी भाषा
विश्लेषण हा शब्द वापरायला सकाळी रेडिओवर खूप आवडतो पण तसं काही विश्लेषण वगैरे मी करू शकत नाही पण तरी मला जे काही समजतं त्यातनं असं मला वाटतंय की मराठी भाषा ही कूल कशी करता येईल आपल्याला हा माझा प्रयत्न गेले 5-6 वर्ष रेडिओवर टोटल 14 वर्ष पण प्रामुख्याने गेले 5 वर्ष पुण्यामध्ये मी करतोय
बरोबर
लोकांना असं वाटतं की अरे मराठी भाषा ही कूल करायची म्हणजे त्यात तू इंग्रजी शब्द वापरलास की मग कूल कशी काय वगैरे लिंग्विस्टिक शॉविनिझम नावाचा इंग्रजीत एक शब्द प्रयोग होतो भाषा म्हणजे ही अशीच ही भाषा ही प्युअर आहे ही 500 किंवा 1000 वर्ष किंवा 2000 वर्ष प्राचीन आमची भाषा आहे ती अशीच बोलली गेली पाहिजे वगैरे असं नाही करायचं आपल्याला तुम्हाला मराठीवरती प्रेम आहे ना मग ती बदलत्या काळानुसार तुम्ही थोडीशी बदलली पाहिजे
बरोबर
आणि तरुणांना जर तुम्ही म्हणायला लागला की हे असंच बोललं तरच चालेल नाही तर नाही चालणार नाही तर मराठी बोललो का मराठी भाषा मराठी माणूस नुसतं बोलतो तसं म्हणतो पण त्यासाठी ते इंटरेस्टिंग कसं करता येईल ते अजून मुलांना कसं आवडेल हाऊ डू वी मेक मराठी कूल
बरोबर ओके
आणि आय थिंक त्या प्रयत्नातनं हा अवॉर्ड मला मिळाला आहे सुरुवातीला तर खूप ऑपोजिशन होतं की अरे काय मराठी नुसतं बोलल्यावर कसं कोण ऐकणार आणि कुणी ॲडव्हर्टाईज करेल का वगैरे वगैरे पण अवॉर्ड्स एकीकडे अवॉर्ड्स इज फॉर क्वालिटी
बरोबर
पण क्वांटिटीसाठी जे मार्केट रिसर्च असतात त्यातही माझा शो नंबर 1 आहे पुण्यामध्ये मग अक्रॉस लँग्वेजेस
बरोबर
त्यामुळे ते चाललं ते जमलं ते मराठीत मला करता आलं याचं मला एक आता खूप असं समाधान वाटतंय
डेफिनेटली आणि फक्त पुण्यालाच नाही मी तर म्हणेन संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीमुळे तुझ्याकडे असं आकर्षित झालेलं आहे की बॉस मला हे ऐकायचं होतं हा जो बोलतो ना हे माझ्या मनातला विचार आहे हा माझ्या भाषेतला विचार सो नाशिक याच विचाराबद्दल भरपूर गप्पा मारायच्या आहेत आपल्याला सुपर एट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो